चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। बुधवार 24 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट। आज देशातील मार्केट मध्यम गतीचे राहिले। महाराष्ट्रातील कारखान्यांचे साखरेचे भाव 3100 ते 3140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3050 ते 3090 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3190 ते 3320 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3220 ते 3345 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3110 ते 3150 रुपये होत होता। तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3220 ते 3225 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजारात शांत राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव $317.40, तर US साखरेचा व्यापार 11.93 सेंट्स मध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $336 ते $338 आणि भारतीय साखरेचे भाव $352 ते $355 राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 69 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.7 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,929 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $56.81 होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 135 अंकांनी घसरून 37,848 अंकांवर, तर NSE निफ्टी 11,271 अंकांवर बंद झाले।